भाग्यक देवनी महिमा आह नमस्कार, तुम्ही देवनी विषय ऐकलं आह का? ज्यांनी संपूर्ण पृथ्वी बनावली, त्यांनी आकाश पृथ्वी आणि दर्या आणि तेम्ह राहणारा बठा देवनी शब्दप्रमाणे सांगा आणि तशा होईना देव पृथ्वी बनाडणार आह। जो परमेश्वरनी बठ्ठी पृथ्वी बनाडी आणि बठ्ठा काही तेनाज आह, बठ्ठा काही त्यांनी बनाडा व रचना करना, त्यांनी हेदा डोंगर नदी झाडा फळासा झाडा सर्व पाणी मासा सर्व नद्या प्राणी बठा त्यांनी बनाडात। देव चांगला आह, तो कधीच पाप कर नाही, तो कधीच वाईट कर नाही, ते मग कोणतीच वाईट गोष्ट नाही, त्याला वाईट गोष्टीविषयी राग येह। देवला कोणीच जन्म दिदा नाही, कारण देव पहिला पणी अ, देवला कोणीच बनाडी शक नाही, त्यांना जन्म व्हायना आणि मरण पण कुणाला माहीत नाही, तो झोप बी नाही आणि उठ बी नाही, तो कधी म्हातारा व्हायना नाही आणि देव कधी बदलना नाही, तो तशाच राहीना। कधी कधी माणूस कोणता भी लाकूडनी मूर्ती बनव आणि त्यांनी पूजा कर, त्याला बळी दे, त्यांनी देव मानिसनी भक्ती कर, पाप वाढत चालना आणि लाकूड विना दगडनी मूर्ती ऐक का बोल का चाल का नाही, कारण माणूसनी करेल कोणत्याबी दगडनी किंवा लाकूडनी कोरेल मूर्ती बोल नाही चाल नाही आणि ऐकू शक नाही। पण सैतान कायम त्या मूर्त्या साम भगवान देव सृष्टीकर्ता आह आणि तो जिवंत अशा दाखव। देव एक सृष्टीकर्ता आह, परमेश्वर अह आणि तो जिवंत अह, तो बोल आणि चाल, तो ऐक तो फिर तो जंग जावाना तंग जहा, तो सर्व देवसनीपेक्षा मोठा देव आह आणि तो राजा आह आणि राजाचा राजा आह। तो तशा सर्व पृथ्वीला बनाडना। देवनी सांगा मयज देव अहो, मला सोडीन दुसरा कोणताच उत्पन्न करता नाही, तुम्ही पूजा करू नका। जलनी पाणीनी मूर्तीनी दगडनी कोणत्याच वस्तूंनी तुम्ही पूजा करू नका, तो राजाचा राजा प्रभू ना प्रभू अह। देव सांग बठ्ठा जगना राजा मय अहो, परमेश्वर सर्व काही जोडू शक, सर्व काही अंधार त्याला जुळू शक, तो प्रत्येक प्राणीना आवाज ओळख, देवपणे कोणीच लपी शक नाही, आपली पुढं प्रत्येक ठिकाणी जाऊ शक। देवला बठ्ठ्या गोष्टीसना ज्ञान अह, कारण तो खूप बुद्धिवान अह, त्याला कोणीच फसाडी शक नाही, त्याला जादूटोना दुष्ट आत्मा सैतान काही करू शक नाही। देव कोणतीच वाईट गोष्टीवर प्रेम कर नाही, तो आपला आदर मान, आपली मनम काय चाल तो ओळखिले है। देव दयाळू अह, तो सर्वावर प्रेम कर, तो प्रत्येक माणूसावर प्रेम कर। देवला वाईट प्रत्येक माणूस त्यांनावर प्रेम करायला पाहिजे, प्रत्येक माणूस वाईट मार्गना त्याग करायला पाहिजे, चांगला मार्ग धरायला पाहिजे, सत्यना मार्ग धरायला पाहिजे। बठ्ठी सृष्टी निर्माण करीनी देवनी आदाम माणूस व हवा स्त्री निर्माण करना, सगळ्या सुविधा करानंतर त्यांनी रावासाठी यर्दन बाग नवीन करना। या आपली देवनी अधिक माहिती मिळू, कारण तो आपला सर्वस्वर प्रेम कर।